सपनों का पेशा
Der Traumberuf.
अन्ना डॉक्टर बनने का सपना देखती है.
अन्ना träumt davon, Ärztin zu werden.
वो अपने परिवार और दोस्तों को अपने पेशे की इच्छा बताती है.
Sie erzählt ihrer Familie und ihren Freunden von ihrem Berufswunsch.
कई लोग उससे पेशे के बारे में पूछते हैं.
Viele fragen sie über den Beruf.
अन्ना धैर्यपूर्वक सभी प्रश्नों का उत्तर देती है.
Anna erklärt geduldig alle Fragen.
डॉक्टर का पेशा कठिन है, लेकिन अन्ना इसे पसंद करती है.
Der Arztberuf ist schwer, aber Anna liebt ihn.
वो चिकित्सा के बारे में बहुत पढ़ती है.
Sie liest sehr viel über Medizin.
अन्ना एक प्राथमिक चिकित्सा कोर्स करती है.
Anna absolviert einen Erste-Hilfe-Kurs.
वो सीखने के लिए अस्पताल जाती है.
Sie besucht ein Krankenhaus, um zu lernen.
अन्ना अन्य लोगों की मदद करना चाहती है.
Anna möchte anderen Menschen helfen.
उसके माता पिता उस पर बहुत गर्व करते हैं.
Ihre Eltern sind sehr stolz auf sie.
उसके दोस्त भी उसकी मदद करते हैं.
Auch ihre Freunde unterstützen sie.
अन्ना भविष्य में चिकित्सा की पढ़ाई करने की योजना बनाती है.
Anna plant, in der Zukunft Medizin zu studieren.
वो अपनी शिक्षा के लिए पैसे बचाती है.
Sie spart Geld für ihre Ausbildung.
अन्ना अक्सर पुस्तकालय जाती है.
Anna besucht oft Bibliotheken.
वो जीव विज्ञान में रुचि रखती है.
Sie interessiert sich für die Biologie.
अन्ना चुनौतियों को पसंद करती है.
Anna liebt Herausforderungen.
वो सबसे अच्छी डॉक्टर बनना चाहती है.
Sie möchte die beste Ärztin werden.
परिवार के साथ एक दिन.
Ein Tag mit der Familie.
Max अपनी परिवार के साथ पार्क में एक दिन बिताता है.
Max verbringt einen Tag mit seiner Familie im Park.
वे पिकनिक मनाते हैं.
Sie machen ein Picknick.
बच्चे कई खेल खेलते हैं.
Die Kinder spielen viele Spiele.
Max को फुटबॉल पसंद है.
Max liebt Fußball.
उसकी बहन एक बुढ़िया के साथ खेलती है.
Seine Schwester spielt mit einer Puppe.
परिवार एक साथ खाता है.
Die Familie isst zusammen.
उन्हें बहुत मजा आता है.
Sie haben viel Spaß.
Max दोस्तों को अपने परिवार से मिलवाता है.
Max zeigt den Freunden seine Familie.
सभी दोस्त खुश हैं.
Alle Freunde sind glücklich.
परिवार का कुत्ता भी आता है.
Der Hund der Familie kommt auch.
वो एक गेंद के साथ खेलता है.
Er spielt mit einem Ball.
Max गेंद फेंकता है.
Max wirft den Ball.
कुत्ता गेंद वापस लाता है.
Der Hund bringt den Ball zurück.
पार्क में दिन सुंदर है.
Der Tag im Park ist schön.
सूरज चमकता है.
Die Sonne scheint.
आकाश नीला है.
Der Himmel ist blau.
शाम को वे घर जाते हैं.
Am Abend gehen sie nach Hause.
वो एक सुंदर दिन था.
Es war ein schöner Tag.
पेरिस का रोमांच.
Abenteuer Paris.
सारा पेरिस में अपनी छुट्टी की योजना बना रही है.
Sarah plant ihren Urlaub in Paris.
उसे यात्रा की तैयारी करनी होगी.
Sie muss die Reisevorbereitungen treffen.
उसे एक होटल बुक करना होगा.
Sie muss ein Hotel buchen.
वो Eiffel Tower देखने का विचार करती है.
Sie plant, das Eiffelturm zu besuchen.
सारा को फ्रांस के लिए वीजा चाहिए.
Sarah benötigt ein Visum für Frankreich.
उसने यात्रा के लिए अपना बैग पैक कर लिया है.
Sie hat ihre Tasche für die Reise gepackt.
सारा अपने रोमांच के लिए तैयार है.
Sarah ist bereit für ihr Abenteuer.
पेरिस के लिए उड़ान में 2 घंटे लगते हैं.
Der Flug nach Paris dauert 2 Stunden.
विमान में उसके पास खिड़की की सीट है.
Im Flugzeug hat sie einen Fensterplatz.
वो सुरक्षित रूप से पेरिस में उतरती है.
Sie landet sicher in Paris.
उसका होटल शहर के केंद्र में स्थित है.
Ihr Hotel liegt im Herzen der Stadt.
वो लोवर संग्रहालय जाती है.
Sie besucht den Louvre.
सारा को कलाकृतियां पसंद हैं.
Sarah mag die Kunstwerke.
वो फ्रांसीसी भोजन का आनंद लेती है.
Sie genießt französisches Essen.
वो नए दोस्तों से मिलती है.
Sie trifft neue Freunde.
सारा कुछ स्मृति चिन्ह खरीदती है.
Sarah kauft einige Souvenirs.
उसकी यात्रा अविस्मरणीय थी.
Ihre Reise war unvergesslich.
सारा प्रेरित होकर घर लौटती है.
Sarah kehrt inspiriert nach Hause zurück.
फैशन का प्रभाव.
Der Einfluss der Mode.
लीजा पूरी दुनिया के फैशन शैलियों में रुचि रखती है.
Lisa interessiert sich für Modestile aus der ganzen Welt.
वो खोज करती है कि कैसे कपड़े और फैशन व्यक्तिगत अभिव्यक्ति और सामाजिक रुझानों को प्रभावित करते हैं.
Sie erkundet, wie Kleidung und Mode individuelle Ausdrücke und soziale Trends beeinflussen.
Uske liye fashion ek kala ka roop hai.
Für sie ist Mode eine Form der Kunst.
Uski almari vibhinn deshon ke videshi vastron se bhari hui hai.
Ihr Kleiderschrank ist voller exotischer Kleidungsstücke aus verschiedenen Ländern.
Chahe wo Bharat ki reshmi saadi ho ya Italy ki chamde ki jacket, wo sabhi ko shalinta se pehante hain.
Egal, ob es sich um ein Seidensari aus Indien oder eine Lederjacke aus Italien handelt, sie trägt alles mit Anmut.
Lisa ka manna hai ki fashion keval rujhan nahi, balki vyaktigatta bhi vyakt karta hai.
Lisa glaubt, dass Mode nicht nur Trends, sondern auch Individualität ausdrückt.
Wo vibhinn shailiyon ke saath prayog karna pasand karti hai.
Sie liebt es, mit verschiedenen Stilen zu experimentieren.
Uske dost uske fashion sense ki bahut prashansa karte hain.
Ihre Freunde bewundern ihren Sinn für Mode sehr.
Lisa mahine mein ek baar apne ghar par fashion show aayojit karti hai.
Lisa organisiert einmal im Monat eine Modenschau bei sich zu Hause.
Isme wo apne anubhavon ko dusron ke saath bhi saajha karti hai.
Hierbei teilt sie auch ihre Erfahrungen mit anderen.
Uske mehman aksar naye vicharon ke saath wapas aate hain.
Ihre Gäste kommen oft mit neuen Ideen zurück.
Lisa ne fashion par ek blog shuru kiya hai.
Lisa hat einen Blog über Mode angefangen.
Wahan wo styling aur fashion rating ke tips saajha karti hai.
Dort teilt sie Tipps zum Styling und zur Modebewertung.
Uske anuyayi uski rachnatmak vicharon ki bahut sarahna karte hain.
Ihre Follower schätzen ihre kreativen Ideen sehr.
Lisa ne haal hi mein fashion vikas par ek online course kiya hai.
Lisa hat kürzlich einen Online-Kurs über Modeentwicklung belegt.
Wo seekh rahi hai ki takneek ko fashion udyog mein kaise ekikrit kiya jata hai.
Sie lernt, wie Technologie in der Modeindustrie integriert wird.
Ye gyan use apni khud ki fashion line viksit karne mein madad karte hain.
Diese Kenntnisse helfen ihr, ihre eigene Modelinie zu entwickeln.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.